नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी राजश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची वाटचाल आनी अणभव हो पक्ष आनी देश घटमूट करपाक पूरक थारतलो अशें मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत हांणी म्हळां. नवी दिल्लींत राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हांची भेट घेतल्या उपरांत तांणी सांगले. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन हे बेगीनूच संघटनात्मक कार्याचो नियाळ घेवपा खातीर गोंयांत भेट दिवपाचे आसा. नवे अध्यक्ष सगळ्या राज्यांची भोंवडी करपाचे आसात. मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत आनी प्रदेश भाजपा अध्यक्ष दामू नायक हांणी नवी दिल्लींत भाजपाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नवीन हांची भेट घेवन तांकां परबी भेटयली. नितीन नवीन हे कार्यकारी अध्यक्ष जाले उपरांत मुख्यमंत्र्यांनी पयलेच खेपो तांची भेट घेतल्या. ह्या वेळार आदले आमदार सिद्धार्थ कुंकळेकार, आदले खासदार एडवोकेट नरेंद्र सावयकार आनी सर्वानंद भगत उपस्थित आशिल्ले. नव्या वर्साचे पयलेच अधिवेशनात लेगीत राज्याचे प्रस्न मांडपा खातीर फाटल्या खेपे प्रमाण युनायटेड ओपोजिशन आसतले. विरोधी पक्षाच्या आमदारांची बसका 3 जानेवारीक जातली. विधानसभेचे अधिवेशन 12 जानेवारी ते 16 जानेवारी मजगती जातले. ह्या खेपे लेगीत सरकाराक धारेर धरपा खातीर विधानसभेत सगळ्या विरोधी आमदारांक एकठांय हाडपाचो यत्न आसा अशें काँग्रेस विधीमंडळ फुडारी युरी आलेमांव हांणी सांगलां. दक्षीण गोंय जिल्हो पंचायत मंडळाचे अध्यक्ष आनी उपाध्यक्ष वेंचून काडपा खातीर आज वेंचणूक जातली. अध्यक्षपदा खातीर भाजपाचे सिद्धार्थ गांवस देसाय आनी काँग्रेसीची लुईजा रॉड्रिक्स हांणी अर्ज भरल्या, जाल्यार उपाध्यक्षपदा खातीर भाजपाची अंजली वेळीप आनी गोवा फॉरवर्डाची इनासिना पिंटो हांणी अर्ज भरल्या. पर्वरी उड्डाण पुलाच्या कामा खातीर 2 जानेवारी ते 2 मार्च 2026 मेरेन ओडीपी रस्तो ते दामियान दी गोवा तशेंच कदम हॉटेल ते ओ कोकेरोज जंक्शना मेरेनचो रस्तो येरादारी खातीर बंद आसतलो. ह्या वेळार पर्यायी मार्गान येरादारी वळयतले. उत्तर गोंय जिल्लोधिकारी अंकित यादव हांणी हो आदेश जारी केला. विकसित भारत रोजगार आनी आजीविका मिशन ग्रामीण ह्या कायद्या खातीर फाटल्या 7 वर्षांच्या सरासरी वाटपाच्या तुळनेत भोवतेक राज्यांक 17,000 कोटी रुपयांचो निव्वळ फायदो जावपाची शक्यताय आसा. ह्या कायद्यान 20 वर्सां पोरण्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदो 2005 सुवात घेतल्या. विकसित भारत जी रामजी कायद्याचो उद्देश सगळ्या स्तराचेर रोजगार निर्मिती, पारदर्शकता, नियोजन आनी जबाबदारी मजबूत करप आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राज्यांक उत्पादन प्रोत्साहन दिवपाचे, वेवसाय सुलभतेक चालना दिवपाचे आनी भारताक जागतिक सेवा क्षेत्रातलो दिग्गज करपाचे आवाहन केला. प्रधानमंत्री मोदी हांणी स्वदेशी उत्पादनां लोक आतां खरेदी करतात आनी तांचे मदीं हे विशीं उमेद आसा अशें सांगले.
स्वदेशी को लेकर भी लोगों का उत्साह खूब दिखाई दिया. लोग वही सामान खरीद रहे हैं जिसमें किसी भारतीय का पसीना लगा हो और जिसमें भारत की मिट्टी की सुगंध हो. आज हम गर्व से कह सकते हैं 2025 ने भारत को और अधिक आत्मविश्वास दिया है.
रविंद्र भवन साखळे हांगा मास्टर दिनानाथ मंगेशकर जयंती निमतान फाल्यां सांजवेळा 7:30 वरांचेर शास्त्रीय गायनाची कार्यावळ आयोजीत केल्या. ह्या कार्यावळीत आग्रा जयपूर घराण्याचे नामनेचे गायक डॉ शशांक मक्तेदार आपले गायन सादर करतले. गोपाल प्रभू आनी अमर मोपकार हे तांकां संगीत साद करतले. रसिकांनी ह्या कार्यावळीक हजर रावपाचे आवाहन साखळी रविंद्र भवनाच्या जाळवणदारांनी केला. केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री किंजरापू राम मोहन नायडू बेंगळुरूत ध्रुव एएनजी हॅलिकॉप्टरच्या उड्डाणाक 5वो वांटो दाखयतले. एडवान्स्ड लायट हॅलिकॉप्टर नेक्स्ट जनरेशन ध्रुव हे 2025 एरो इंडिया शोत एचएलएनान प्रदर्शित केल्ल्या स्वदेशी हॅलिकॉप्टराचे नागरी रूप. हे 6 ते 14 प्रवासी हॅलिकॉप्टर पर्यटन, व्हीआयपी येरादारी, आपत्ती आनी हुंवार वेवस्थापन आनी ऑफशोर मोहिमा ह्या सारकी नागरी भुमिका निभावपाक सक्षम आसा. हातूंत स्वदेशी शक्ती इंजीन आनी नागरी प्रमाणपत्रा खातीर सुधारीत वैशिश्टाय आसात. गोवा क्रिकेट असोसिएशनाच्या बार्देस विभागीय ब गट क्रिकेट सर्तीत ग्लोबल स्पोर्ट्स क्लबान पॉलिटिक्स 11 4 गडे राखून हारायले. दोहा हांगा जाल्ल्या फिडे वर्ल्ड रॅपिड चॅस चॅम्पियनशीप 2025 उक्त्या विभागात काश्य पदक जिखिल्ल्या अर्जुन एरिगसी आनी बायलांच्या विभागात काश्य पदक जिखिल्ल्या कोनेरू हंपी हांचो म्हाका गर्व आसा. तांचो निर्धार तोखणायेचो. तांच्या फुडाराच्या वावराक हांव तांकां यश मागता अशा शब्दांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांकां परबी भेटयल्या. पणजे वेळेन नोंद केला त्या प्रमाण पणजेत कमाल तापमान 33 डिग्री सेल्सियस नोंद जाला, तर किमान 19.2 डिग्री सेल्सियस नोंद जाला. राज्यात वातावरण सुके आनी वताळ आसतले आनी कांय प्रमाणात धुके पातळू येता अशें वेधशाळेन कळीत केला. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आमच्यो मुखावेल्यो प्रादेशीक खबरो आयकात सांजेच्या 7:20 मिनटांचेर. नमस्कार.